श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा अखेरचा म्हणजे 18वा अध्याय सुरू आहे। 40 श्लोकापर्यंतचं निरूपण झालेलं आहे। सांख्य योगाप्रमाणे जे सर्व भाग चाललेले होते, सुरुवातीला कर्म, कर्ता, ज्ञान याचे तीन तीन भाग, तीन गुणाप्रमाणे कसे तीन भाग होतात, नंतर बुद्धी धृती यांचे कसे तीन तीन भाग झाले, आणि नंतर सुखसुद्धा कसं तीन प्रकारचं असते, सात्विक सुख, राजसी सुख आणि तामसी सुख। सात्विक सुख सुरुवातीला गोड, सुरुवातीला विषासारखं पण शेवटी गोड अमृतासारखं असते। राजसी सुख सुरुवातीला गोड पण त्याचा अंत फार फार वाईट असतो। आणि तामसी सुख त्यापासून निद्रा, आळस, प्रमाद आणि मोह हे चार उत्पन्न होतात, किंवा या चार गोष्टीपासून उत्पन्न होणारं सुख हे तामसी सुख असते। हे सांगितल्यानंतर माऊलींनी हे सांगितलं की हे प्रकृतीजन्य तीन जे गुण आहेत हे प्रकृतीजन्य आहे आणि त्यापासून कोणीच बचावलेलं नाही आहे। मृत्यूलोक, स्वर्गलोक, देवलोक सर्वत्र या तीन गुणांमुळे निरनिराळ्या प्रकारचे कर्मभेद आणि निरनिराळ्या प्रकारचे कर्ते ते आढळून येतात। आज आपल्याला माऊली सांगणार आहे की कशा प्रकारे याच गुणांपासून निरनिराळे वर्ण निर्माण होतात आणि त्या निरनिराळ्या वर्णाचे कुठले कुठले कर्म आखून दिलेले आहेत ते पुढे सांगण्यात येतील। पण आधी आपण स्पष्ट शब्दांमध्ये ऐकलं आहे, देवानी म्हटलं की हे वर्णव्यवस्था निर्माण करणारा मी नाही, ही सगळी वर्णव्यवस्था प्रकृतीने निर्माण केलेली आहे, मी सर्वांना एकच योग्यता दिली आहे, सर्व प्राणीमात्रांच्या ठाई एकाच योग्यतेचा आत्मा विद्यमान आहे आणि म्हणून सर्वांच्या ठाई जो एकच आत्म्याला पाहतो तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त होय आणि तीच माझी चौथी भक्ती होय, हे देवानी बजावून सांगितलं होतं 9व्या अध्यायामध्ये। तरीही इथे आपापल्या कर्माप्रमाणे कशी हे वर्णव्यवस्था प्रकृतीने निर्माण केली त्याबद्दलची माहितीसुद्धा येईल। आज 41 आणि 42 ही दोन श्लोकं आपण आज घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
ब्राह्मण क्षत्रिय विंशाम शूद्राणाम च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणे।
हे शत्रुतापना, हे अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र यांची कर्मे हे स्वभावसिद्ध गुणांच्या योगाने विभागलेली आहेत। ही कोणी विभागली? ही प्रकृतीने विभागलेली आहेत।
तेची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का एर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्या चिमानी जे मानी जेते वैदिक विधानी योग्य म्हणनी चौथा शुद्रुजो धनंजया वेदी लागू कीर नाही तया तरी वृत्ती वर्णत्रयाधीन तयाची।
ते चार वर्ण कोणकोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या चार वर्णांमध्ये ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत, इतर जे दोन वर्ण क्षत्रिय आणि वैश्य तेही ब्राह्मणांच्याच बरोबरीने योग्य आहेत, श्रेष्ठ आहेत असे मानावे, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून वेदांनी त्यांना वेदाज्ञा दिलेली आहे। म्हणून अर्जुना, चौथा जो शूद्रवर्ण आहे त्याचा खरोखर वेदांशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती तीन वर्णांच्या अधीन आहे।
तिये वृत्तीची जवळिका वर्णा ब्राह्मणादिका शूद्र ही की देखा चौथा जाला जैसा फुलाचे निसांगाते तांतु तुरंबिजे श्रीमंते तैसे द्विज संगे शूद्राते स्वीकारी श्रुति ऐसे सीगा पार्था हे चातुर्वर्ण व्यवस्था करू आता कर्मपताया चिया रूपा तिही गुणीते वर्णचारी जन्म मृत्युंचिये कातरी चुकोनिया ईश्वरी पैठे होती जिये आत्मप्रकृतीचा इही गुणी सत्वादिकी तिही कर्मे चौघा चहुठाई वाटली वर्णा
तर त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणाधिक तीन वर्णाबरोबर शूद्र देखील चौथा वर्ण झाला पहा. ज्याप्रमाणे फुलांच्या बरोबर श्रीमंत मनुष्याकडून सुताचा सुद्धा वास घेतला जातो त्याप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिन्ही वर्णाबरोबर शूद्रांचा निकट संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे. अर्जुना, ही चातुर्वर्ण व्यवस्था अशी आहे. आता यांनी करायच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू की ज्या गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते चारी वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील. ज्या मायेच्या या सत्वादी तीन गुणांनी चार वर्णांना चार ठिकाणी कर्मे वाटून दिले त्याबद्दलची माहिती आपण ऐकू.
जैसे बापे जोडिले लेका वाटिले सूर्ये मार्ग पांथिका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे तैसे प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी केली आहे वर्णी चहू इही तेथ सत्वे आपुलांगी समीन निमीन भागी दोगे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय आणि रज परी सात्विक तेथ ठेविले वैश्य लोक रजची तम भेषक तेथ शूद्र ते गा ऐसा एकाची प्राणी वृंदा भेदू चतुर्वर्णधा गुणीची प्रबुद्धा केला जाण.
ज्याप्रमाणे बापाने मिळवलेले द्रव्य मुलांना वाटून द्यावे अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावा अथवा मालकाने नोकराला जशी कामे वाटून द्यावी त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी या चार वर्णांमध्ये ज्या कर्माचा विस्तार केला आहे तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या कमी जास्तपणाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघे अधिकारी केले आणि रजोगुण परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळलेला आहे तिथे वैश्य लोक ठेवले आहेत आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेवलेले आहे. म्हणजे या गुणांमुळे या वर्णांची व्यवस्था झाली आणि गुण कुठून आले प्रकृतीपासून आले म्हणून ही प्रकृतीजन्य चतुर्वर्ण व्यवस्था आहे. हे चतुर्वर्ण व्यवस्था मी निर्माण केलेली नाही असे देवानी आधीही बजावून सांगितलेले आहे. त्यामुळे भगवंतावर याचा आळ लावण्याचं काही कारण नाही. हे सर्व प्रकृतीनी माणसानी आपल्या बुद्धीनी निर्माण केलेलं आहे. हे बुद्धिमान अर्जुना, याप्रमाणे एकाच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या गुणांनी चार प्रकारच्या वर्णांचा भेद केला आहे असे तू समज. म्हणजे मनुष्य समुदायामध्ये या प्राण्यांच्या समुदायामध्ये या गुणांच्या कमी जास्तपणामुळे ही वर्ण व्यवस्था निर्माण झालेली आहे.
मग आपले ठेविले जैसे आयतेची दिपे दिसे गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगो ऐक श्रवण सौभाग्य निधी.
तर ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते किंवा प्रकाश पडला लाईट लागला की आयतीच दिसते तसे गुणांनी भिन्न झालेले कर्म भिन्न भिन्न झालेले कर्म हे शास्त्र दाखविते. तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे आणि त्याचे लक्षण काय हे सांगू. हे श्रवण सौभाग्य निधी अर्जुना, हे सर्व तू आता ऐक। आता यापासून पुढे प्रत्येक वर्णाचे लक्षणं आणि त्यांना वाटून दिलेली कर्मे, त्यांचे जे गुण, याची माहिती देण्यात येईल।
शमोदमस्तपशौचं शांतिरार्जवमेवच ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजम्।
शम दम तप शुद्धि, क्षमा सरळपणा, ज्ञान अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणांची स्वभावच कर्मे आहेत। तर आता हे खूप महत्त्वाचं, हे जे नऊ लक्षणं आहेत तिथे, शम दम तप शुद्धी क्षमा सरळपणा ज्ञान अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी, एवढं ज्याच्याजवळ असेल खरा ब्राह्मण तो आहे। तर आता आपण याचं निरूपण मौलींच्या शब्दांमध्ये ऐकूया।
तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊनी आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैसी। ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम म्हणी पे शमू तो गुण हा उपक्रमू जया कर्माचा। आणि ब्रह्मेंद्रियांचे धेंडे पिटूनी विधीचे नी दंडे नी दिजे अधर्मा कडे कहीची जीव।
तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याच्या ठिकाणी अनुसरते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन ही बुद्धी आत्म्याला भेटते, म्हणजे सर्व इंद्रियांचं निग्रह करणे, याला शम म्हणतात। याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे, त्याचे नाव शम आहे असे जाण। शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह। तो शम ज्या ब्राह्मण कर्माचा पहिला गुण आहे, ज्या ब्राह्मणाला आपले मन ताब्यात करता आलं, आपल्या बुद्धीला आत्म्याच्या ठिकाणी अर्पण करता येत असेल, तर तो खरा ब्राह्मण। आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे, त्याला दम म्हणतात, म्हणजे इंद्रिय निग्रह। शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह, इंद्रियांचा निग्रह।
तो पैगा शमा विरजा दमगुण जेथ दुजा आणि स्वधर्माची ओजा जिणे जे का तेवींची सटविची राती न विसंबिजे जे विवाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा। तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप आणि शौचही निष्पाप द्विविध जेथ मन भाव शुद्धी भरले आंग क्रिया अलंकारिले ऐसे सभाय जियाले साजिरे जे का तया नाव शौच पार्था तो कर्मी गुण जय चौथा आणि पृथ्वीच्या परी सर्वथा सर्वजे सहाणी।
अरे अर्जुना, तो शमाला सहाय्य करणारा दम, शमाला सहाय्य करतो बरं दम, जर इंद्रियांचा निग्रह केला नाही तर तो मनाला सैरावैरा पळू देतो, किंवा मन सैरावैरा पळत असेल तर इंद्रियसुद्धा काबूमध्ये नसतात। म्हणून शम आणि दम हे दोन्ही एकत्र पाहिजे, आणि शम आणि दम कंट्रोल करणे ज्या ब्राह्मणांच्या कर्मामध्ये, हा दम दुसरा गुण आहे। आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे, त्याचप्रमाणे जसे सटवी म्हणजे पाचवीच्या रात्री नाही का, सटवी अक्षर लिहिते म्हणतात, त्या दिव्याला विसरता येत नाही, तो सटवीच्या रात्रीचा दिवा विजयाचा नसतो, तसे ईश्वराविषयी विचार चित्तामध्ये बाळगणे, तो ईश्वराचा दिवा आपल्या हृदयामध्ये निरंतर तेवत ठेवणे, त्याला तप असे म्हणतात। शम दम तप हे तिसरा गुण, तर तप असे जे नाव आहे हे त्याचे तिसरे गुण आहे ब्राह्मणांचे। आणि पापरहित शौच म्हणजे मनाचा सरळपणा, पवित्रपणा, शुद्धपणा, आपल्या वृत्तीला विचलित न होऊ देणे, हा हे शौच आहे। या कर्मामध्ये दोन प्रकारचे आहेत, मन निर्विकारपणाने भरलेले, शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले, असे जे आत आणि बाहेर शुद्ध वागणे, आत शुद्ध आत्मध्यान, विमल चैतन्य, आणि बाहेर एकदम पवित्रपणाची वागणूक अशी असते तर त्याला शौच हे नाव आहे. तो ज्या कर्मामध्ये चौथा गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे त्याला क्षमा म्हणतात. ते गा क्षमा पांडवा गुणजेथ पाचवा स्वरान माझी सुहावा पंचमु जैसा आणि वाकडेनी वोघेसी गंगा वाहे उजुची जैसी का पुठी वळला उंसी गोडी जेवी तैसा विषमाही जीवा लागी उजू कारू बरवा ते आर्जवगा सहावा जेथींचा गुण आणि पाणी प्रयत्ने माळी अखंड जचे झाडा मुळी परी ते आगवेची फळी जाणे जेवी तैसे शास्त्राचारे तेणे ईश्वरूची एक पावणे हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. तर क्षमा, अरे अर्जुना ती क्षमा कशी असते? पृथ्वीसारखं सगळं काही सहन करणे. आणि ही क्षमा हा इथे पाचवा गुण आहे. जसा सप्त स्वरामध्ये पंचम स्वर मधुर असतो ना, सारे गम प पैकी सा आणि पा हा जो पंचम असतो तो फार मधुर असतो, त्याप्रमाणे ही क्षमा अशी असते. आणि वाकड्या ओघामधून गंगा जशी सरळच वाहते किंवा वाकड्या असलेल्या उसामध्ये गोडी जशी सरळ असते, त्याप्रमाणे प्रतिकूल जीवाविषयीही जो चांगला सरळपणा ठेवतो, अमृताच्या धारेसारखा सरळ वागतो, ते आर्जव होय. त्याला काय म्हणतात? आर्जव म्हणतात. ते या ठिकाणी सहावा गुण आहे. आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाच्या ठिकाणी पाणी घालतो, परंतु तो माळी ते आपले सर्व श्रम जसे एका फळाच्या ठिकाणी पाहतो. त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे, त्या योगाने एक ईश्वर प्राप्त करून घेणे, हे जे पक्के जाणणे, ते या कर्मामध्ये ज्ञान आहे असे समज. हा सातवा गुण. ते गा कर्मी जिये सातवा गुण होये आणि विज्ञान हे पाहे वम रूप तरी सत्वशुद्धीचिये वेळी शास्त्रे का ज्ञान बळे ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण पैराज मुद्रा थिलिया प्रजा भजे भलतया तिवी शास्त्रे स्वीकारिली या मार्ग मात्रा ते आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेणे कर्मते साच. ते ज्ञान ज्या कर्मामध्ये सातवा गुण आहे आणि विज्ञान हे अशा स्वरूपाचे आहे ते पहा. तर अंतकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते. अर्जुना, हे चांगले विज्ञान आहे. ते या गुणकर्मामध्ये आठवे गुणरत्न आहे. आणि आस्तिक्य नावाचा हा जो नवा गुण आहे तो असे समज, राजाच्या हुकुमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकार केलेल्या सर्व मार्गांना जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो. आस्तिक्य बुद्धी, शास्त्रांच्या प्रति आदर ठेवणारी बुद्धी, तो ब्राह्मण कर्मातील हा असा नववा गुण आहे. आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे होते. जर शास्त्राप्रती आदर नसेल तर मग ते ब्रह्मकर्म नाही. एवं नवही शमादिक गुणजेथ निर्दोष ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे तव तव नव गुणरत्ना करू या नवरत्नांचा हारू न फेडितले दिन करू प्रकाश जैसा नामा चांपा चांपुळी पुजिला चंद्र चंद्रिका धवळला
का चंदनु निजे चर्चिला सौरभे जेवी तेवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मणाचे अव्यंग कहीं चीन संडी आंग ब्राह्मणाचे आता उचितते क्षत्रिया ते ही कर्म धनंजया सांगो ऐक प्रज्ञेचिया भरोवरी।
याप्रमाणे शम दम यापासून आस्तिक्य बुद्धीपर्यंत हे सगळे जे नऊ निर्दोष गुण ज्या कर्मांमध्ये आहे ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज। जो हे नव गुण किंवा नव गुण रत्नाकर असा जो कोणी असेल त्यालाच खरा ब्राह्मण म्हणावा, नाहीतर नुसतं ब्राह्मण आणण्याचं सोंग आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला म्हणून आपण ब्राह्मण झालो हे सोंग होईल। त्यासाठी हे नवही गुण आत्मसात पाहिजे। तो ब्राह्मण या नऊ गुणांचा समुद्र असतो। सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसा तो ब्राह्मण या नवगुणरूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो। अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी सदा पुजलेला असतो, चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसा आपल्या सुगंधाने नेहमी चर्चिलेला असतो, त्याप्रमाणे नवगुणांनी जडित असा ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार ती नवगुण ती एकमेकात असेल तर तो असा अलंकार त्या ब्राह्मणाचे अंग कधीच सोडित नाही आणि तो ब्राह्मण या नवगुणांना कधीच दूर होऊ देत नाही। अर्जुना, हे झाले ब्राह्मणांचे लक्षणं। आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही तुला सांगतो। तू चांगल्या बुद्धीचा आहे आणि तू आपल्या बुद्धीच्या सामग्रीने हे क्षत्रियाचे लक्षणसुद्धा व्यवस्थित ऐक। इथे 42वा श्लोक संपतो आणि उद्या 43वा श्लोक आपण घेणार आहोत। आज इथेच थांबूया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।